नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. तसंच भरतीच्या वेळी मुलाखतीचं CCTV चित्रीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने आज त्याची अधिसूचना जारी केली. विद्यार्थी पटसंख्या आणि कार्यभार यासंबंधी ऑक्टोबर 2025 तयार केलेल्या समीकरणानुसार ही पदं मंजूर केली आहेत. INS निपुण हे जहाज आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल झालं. निस्तार वर्गाच्या DSV श्रेणीतल्या या जहाजाची बांधणी विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडनं स्वदेशी तंत्रज्ञानानं केली आहे. या जहाजामुळे खोल समुद्रातल्या परिचालनासाठी भारतीय नौदलाला नवी शक्ती मिळाली आहे, असं नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांनी मुंबईत या समारंभात बोलताना सांगितलं. वस्त्र आणि वस्त्रपावरण हा क्षेत्र हा देशाच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग असून लाखो नागरिकांना त्यामुळे उपजीविका मिळाली आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं. त्या नवी दिल्लीत राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या पदवीदान समारंभात बोलत होत्या. सध्या या क्षेत्रात महिलांचं प्राबल्य असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. राज्यात SIR मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात येत आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ही प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.